पाठ्यपुस्तक पाठ 9 नागपूर आणि नाशिक
3 केवल प्रयोगी अव्यये क खालील संवाद ऐकून रिकाम्या जागा भरूया. जा की आता का थांबलास?
हो जाणारच आहे. मी माझं नाव आधीच नोंदवलंय. तुम्ही अडवलं तरी मी नाही ऐकणार. फक्त एका दिवसाचाच तर प्रश्न होता बाबा, पण तुम्ही म्हणून पाठवाल तर खरं.
हो नाहीच पाठवणार. तू माझा ऐकतोस का कधी? मी का ऐकायचं मग तुझं?
बाबा मी कधी नाही ऐकलं तुमचं. मला नाही पटत काही गोष्टी तुमच्या, तेव्हाच असेल फक्त. नाहीतर मी अजूनही सगळं तुम्हाला विचारूनच करत असतो. इतर मुलं पहा, तो शेजारचा दिनू बघा, तो स्वतःचे निर्णय कसे स्वतः घेतो. नाहीतर मी आपला तुमचीच परवानगी घेतोय. साधं एका दिवसाच्या सहलीसाठी पण तुम्ही जायला देत नाही. बाकीच्या गोष्टी राहिल्याच मग.
तू दुसऱ्यांचं सांगू नकोस मला. मी इतर वेळी तुला नाही म्हणालो नसतो. पण बेटा आम्हाला कोण विचारणार आता? सगळं तुम्हाला ठरवायचं आहे, ठरवा मग. मी आता काही बोलणार नाही. खुशाल कुठे जायचं तिथे जा.
हा घ्या, चाललोच. मला पैसे द्या. आईनेच सांगितलं आहे तुमच्याकडून घ्यायला.
हो देतो ना. पैसे लागले की बाबा काय आपला आहेच, लगेच काढून द्यायला. एरवी बाबा तर ओरडणारा असतो. हे घे आणि जास्तीचे राहू देत बरोबर, अडी अडचणीला लागतील.